विविध भारती पुणे विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पुणे स्थानक परिसरातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उद्या सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशी संयुक्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. भीमजयंती मध्यवर्ती समितीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरम्यान आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालय अरोरा टॉवर विश्रांतवाडी आणि दांडेकर पूल परिसरातल्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागानं दिली आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाण्याच्या टँकरची वाढती मागणी लक्षात घेता टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी टँकरच्या फेऱ्यांच्या नोंद पुस्तकात संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी घेणं पालिकेकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. अनेक भागात मागणी नोंदवूनही टँकर पोहोचतच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया उशिरा सुरू झाल्यानं वेळेत हे काम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान पुणे महापालिकेसमोर आहे. पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नालेसफाई आणि ड्रेनसफाईसाठी प्रत्येकी एक अशा 30 निविदा काढण्यात आल्या आहेत. पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पावसाळी वाहिना नसल्यानं गावांमधील नालेसफाईसाठी पालिकेकडून 8 निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे शहरातल्या खासगी रुग्णालयांविरोधातल्या वाढत्या खोट्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल होत आहेत. या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानं मंडळाला पत्र लिहिलं आहे. या खोट्या तक्रारदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेनं केली आहे. सर्व नियमांचं पालन करूनही रुग्णालयांविरोधात तक्रारी करून त्रास दिला जात असल्याचं पत्रात नमूद केलं आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यावर्षी 96 प्रकाशकांच्या 630 पुस्तकांमधून ही निवड करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागात पुण्यातल्या प्रकाशनांच्या साहित्याला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुण्यातल्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून रामनवमी सराव या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत गुरूंसह शिष्यांनी सलग 108 तास संवादिनी सराव वादन संकल्पाची पूर्ती केली. 14 दिवसांच्या या कालावधीत दररोज 18 तास संवादिनी सराव वादन करण्यात आलं. उपक्रमात 7 ते 17 वर्ष या वयोगटातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रंगसंगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं आज पिंपरी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भारत साचणे यांच्या हस्ते सुधाकर कदम यांना गझल मित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कवी सुरेश भटांच्या भेटीनं आपली काव्यप्रतिभा फुलत गेल्याचं मनोगत कदम यांनी यावेळी व्यक्त केलं. पुणे शहरात वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी यांच्या सहकार्यानं विनामूल्य सराव परीक्षा आणि मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ हिमानी तपस्वी यांनी दिली आहे. येत्या 13 एप्रिलपासून यासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी www.apma.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे. गुलटेकडी इथल्या बाजार समितीच्या आवारात राज्यासह शेजारील राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. घेवड्यातील दरवाढ वगळता सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. उन्हामुळे काढणीत घट झाल्यानं पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली. फळबाजारात वाढत्या मागणीमुळे संत्र्यांचे भाव वाढले आहेत. उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज फुलांच्या मागणीत वाढ झाल्यानं पारंपरिक फुलांसह शोभिवंत फुलांचे भाव वधारले आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या वतीनं 20 वर्षांखालील मुलांच्या राज्य आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धा पुण्यात सुरू आहेत. यामध्ये पुणे जिल्हा संघानं दुसऱ्या फेरीत ठाणे संघावर 1-0 अशी मात करत सलग दुसरा विजय नोंदवला. पुण्याच्या अरहेव जोधवानी यानं सामन्यातला एकमेव गोल केला. पुण्यात आज दिवसभर आकाश निरभ्र राहिलं, तर दुपारनंतर वातावरण अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं नोंदवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.